नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबर दिता. गृहमंत्री अमित शाह आणि आज नवी दिल्लीत केंद्रीय गृह सचिव आणि हेर वरिष्ठ अधिकाऱ्या वांगडा आगामी जनगणनेच्या तयारीचा आढावा घेतलो. त्यांनी सोशल मीडिया पोस्टात म्हळा की जनगणनेची राजपत्रित अधिसूचना आज जारी करतले. जनगणनेत पहिलेच फावट जातगणनेचो आसपाव आसतलो. गृहमंत्र्यांनी सांगले की 34 लाख प्रकणक आणि पर्यवेक्षक सुमार 1.30 लाख जनगणना कर्मचारी अत्याधुनिक मोबाईल डिजिटल गॅझेट्स वापरून हे काम करतले. जनगणना 2 टप्प्यात करतले. पहिल्या पांवड्यार म्हणजे घरांची यादी तयार करपाचे काम, प्रत्येक घराची रावपाची परिस्थिती, मालमत्ता आणि सुविधा एकठ्या करतले. दुसऱ्या पांवड्यार लोकसंख्या गणना, प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तींची लोकसंख्या, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि हेर तपशील एकठ्या करतले. त्या उपरांत जनगणना मोबाईल एप्लिकेशन वापरून डिजिटल माध्यमातून करतले. लोकांक स्वगणनेची तरतूद लेगीत उपलब्ध करून दिले. संकलन, प्रसारण आणि साठवणुकीच्या वेळार डेटा सुरक्षितता सुनिश्चित करपाक अत्यंत कडक डेटा सुरक्षा उपाय आखल्यात. मुखेलमंत्री दत्तात्रय प्रमोद सावंत आणि कॉन्फिडरेशन ऑफ रियल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया महारूज क्रेडा ह्या बांधकाम क्षेत्रातल्या जाळवणाऱ्या वांगडा परवरी मंत्रालयात बसका घेतली. या बसकेत बांधकाम केल्या उपरांत उरिल्ल्या सुवातींनी झाडां लावन कुशीकचो वाठार सैमीक सुविधांनी दवरप, तशेंच नॅशनल सेक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड हाच्या जोडपालवान बांधकाम क्षेत्रातल्या मनशांक योग्य प्रशिक्षण दिवन सर्टिफायड करप, बांधकाम कामगारां खातीर आयिल्ल्या निधीचो उपयोग एक तांची भलायकी, रावपाक घर तशेंच हेर सामाजीक उपेगा खातीर वावरप हे विशीं बसकेंत चर्चा जाली. हे शिवाय सबका घर ह्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाच्या येवजणे वरवीं सर्वसामान्यांक परवडपी दरांत घरां बांदून हीं घरां गरजो सर्वसामान्यांक उपलब्ध करून दिवपा विशीं ह्या वेळार चर्चा जाली. ऑपरेशन सिंदूर वेळार नागरिकांनी दिल्ल्या अढळ तेक्या बद्दल, तांच्या केल्ल्या कौतुका बद्दल आणि कृतज्ञते बद्दल भारतीय सैन्यान नागरिकांचे आभार मानल्यात. सोशल मीडिया पोस्टात भारतीय सैन्यान सांगला की तांकां नागरिकांकडच्यान मेळिल्ल्या पत्रांचो एक हृदयस्पर्शी संग्रह मेळा. ताणी अशें म्हळां की तांचे शब्द, अभिमान, लवचिकता आणि लष्करांक प्रेरणा दिवपी शौर्याच्या चिरस्थायी भावनेचे प्रतिध्वनी आसात. भारतीय सैन्यान आश्वासन दिलां की ते सदांच सन्मान आणि समर्पणान राष्ट्राच्या सेवेत आसात. आदिवासी कल्याण संचालनालयान भगवान बिरसा मुंडा लक्ष सिद्धी येवजणे खातीर पात्र विद्यार्थ्यांकडच्यान अर्ज मागिल्यात. या येवजणे खाला अनुसूचित जमातीतल्या विद्यार्थ्यांक नीट वा जेई परिक्षेच्या तयारीच्या शिकवणे खातीर 11वी आणि 12वी विज्ञान यत्ते शिकता असताना 3 लाख रुपयांची आर्थिक मदत फावो जाता. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वर्षुकी उत्पन्न 8 लाखापरस उणे असा त्यांना या येवजणेचो 100% लाभ मेळटलो. जर 8 लाखापरस चड उत्पन्न आशिल्ल्यांक 75% आर्थिक मदत मेळटली. भगवान बिरसा मुंडा लक्ष सिद्धी येवजणेचे पुराय भरिल्ले अर्ज 15 जुलै 2025 मेरेन आदिवासी कल्याण संचालनालयान पावपाक जाय. रान हक्क कायद्या प्रमाण अर्जदाराचे दावे निकालात काढपा खातीर गोयच्या 6 म्हालांनी खासा शिबिरां झाली. हातून केपें, सांगे, काणकोण, फोण्या, धारबांदोडा तशेंच 70 म्हालांचो आसपाव आसा. रान हक्क कायद्या प्रमाण सुमार 8000 दावे निकालात प्रलंबीत आसात. जाल्यार सरकारान 19 डिसेंबर 2025 मेरेन हे सगळे दावे निकालात काढपाचे थारायला. ह्या फाटभुंयेर राज्य सरकारान अशे चड अर्जदार आशिल्ले म्हालांनी आयोजीत केल्यात. गोयात सुमार 10,500 असे अर्जदार आशिले, हातूंतले कांय दावे सरकारान निकालान काढल्यात. बाणावलीच्या युनायटेड क्लबा वतीन आयज सावन सुपर सॉकर आंतरगांव फुटबॉल सर्तीक सुरवात जातली. ही सर्त आयज सावन बाणावलीच्या सेंट जॉन दी बाप्तिस्त मैदानाचेर सुरू जातली. हे सर्तीत पॅरीश युथ नुवे, सेंट एंथनी स्पोर्ट्स क्लब, कार्मोना स्पोर्ट्स क्लब, सीएसकी कासावली, वारका स्पोर्ट्स क्लब, नावेली विलेजर्स युनियन, यूबीडी कोलवा, कुंकळ युनियन, युएससी सुरावली, स्पोर्टिंग क्लब दवर्ली, डॉनबॉस्को ऑरेटरी फातर्डा आणि येजमान युनायटेड क्लब बाणावली या क्लबांचो आसपाव आसा. गोयात काल सावन उटंगराच्या पावसान हजेरी लायल्या. काल सकाळी सावन आयज सकाळी सुद्धा दडकांनी पावस पडला. पावसाक लागून कांय कडेन पडझड जावन लुकसाणीच्या घडणुकांची नोंद जाल्या. हवामान खात्यान गोयात आयजूय उटंगराची पावसाची शक्यता उक्तायल्या. त्या प्रमाण ह्या 2 दिसां खातीर ऑरेंज अलर्टूय जारी केला. गोयात 17 ते 20 जून मेरेन मध्यम प्रमाणात पावस पडपाची शक्यता आसा. ह्या 4 दिसां खातीर येलो अलर्ट घोशीत केला. फुडले 6 दीस गोयात चडांत चड तापमान 28 डिग्री सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें तापमान 25 डिग्री सेल्सियस आसपाची शक्यता आसा. गोयात 1 ते 14 जून मेरेन सरासरी 11.5 इंच पावसाची नोंद जाल्या. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो सांजेच्या 7:20 मिनटांचेर. नमस्कार.